यहोशवा अध्याय 20। मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तू इस्रायल लोकास सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरी तुम्ही आपल्यासाठी ठरवा, म्हणजे जो चुकून न कळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे। याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील। आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे। मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे आणि त्याने त्यांच्यामध्ये राहावे। आणि जो रक्ताचा सूड घेणाऱ्याने त्याचा पाठलाग केला तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये, कारण की त्याने न कळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते। मंडळी समोर न्याय होईपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसात असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरात त्याने राहावे। नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात, म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यामध्ये आपल्या घरी माघारे जावे। यास्तव त्यांनी गालिलात नफ्तालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, इफ्रायमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम आणि यहुदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्यात अरबा म्हणजेच हेब्रोन ही वेगळी करून ठेवली। पूर्वेस यरिहो जवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रौबेनाच्या वंशातले बेजेर आणि गिलादात गाद वंशातले रामोत आणि बाशानात मनशेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली। ही नगरे इस्रायलाच्या सर्व लोकांसाठी आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो त्याने त्यामध्ये पळून जावे आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये।